डेंग्यू ताप म्हणजेच हाडमोडी ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू DENV विषाणूंमुळे होतो. एडिस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5-6 दिवसांनंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतो, डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप म्हणजेच DHF. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. भारतात 1963 साली कलकत्त्यात याची पहिली मोठी साथ निर्माण झाली. त्यानंतर बहुतांश महानगर आणि शहरांमध्ये व ग्रामीण भागांमध्येही डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे वृत्त आहे. लक्षणे डेंग्यू ताप. लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. लक्षणे एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालींसोबत अधिक होते, स्नायू व सांध्यांमध्ये वेदना, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या होणे, त्वचेवर व्रण उठणे. 2. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप DHF हा गंभीर स्वरूपाचा असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव, चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव तसेच अंतर्गत रक्तस्राव, आंत्रांमधून रक्तस्राव, प्लेटलेटची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच लक्षणे, तीव्र व सतत पोटे दुखी, त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे, नाक, तोंड आणि हिरड्यांमधून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे, रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे, झोप येणे आणि अस्वस्थता, रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते, नाडी कमकुवतपणे जलद चालते, श्वास घेताना त्रास होणे. 3. डेंग्यू अतिगंभीर आजार. हा डेंग्यू रक्तस्राव तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्ये ही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.
प्रसार. आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू एडिस इजिप्ती जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. हे डास साधारणपणे समुद्र सपाटीपासून 1000 मीटर पर्यंतच्या भागात जिवंत राहतात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडिस इजिप्ती हा एक लहान काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे 5 मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला 7 ते 8 दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. इतिहास. डेंग्यू हा आजार पहिल्यांदा चीनी जिन राजवंशात आढळून आला. इतिहासात 17व्या शतकात डेंग्यूची भीषण साथ आल्याचे पुरावे आहेत. 1779 आणि 1780 मध्ये देखील मोठ्या प्रमाणात डेंग्यू आल्याचं आढळून आला आहे, ज्यामुळे आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका या खंडात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. 1906 हा आजार एडिस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे प्रसारित होतो यावर शिक्कामोर्तब झाला. आजच्या काळात जवळपास 2.5 मिलियन म्हणजेच जगाच्या 40% लोकसंख्या अशा ठिकाणी जगते जिथे या आजार संक्रमणाचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. डेंग्यू हा ताप जगातील जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हा रोग पसरला. औषधोपचार. ताप असेपर्यंत आराम करावा. ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये. 4 ते 5 दिवसांनी कमाल ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा, उदाहरणार्थ क्षार संजीवनी. रक्तस्राव किंवा शोकची लक्षणे आल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. प्रतिबंध. डासांना आळा घालणे हा एकमेव उपयोगाला पसरण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठवू न देणे वेळच्या वेळी साठलेले पाणी रिकामे करणे डासांना प्रतिबंध घालू शकतात. संपूर्ण अंगावर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते. औषधे. या विषाणूवर प्रतिजीवके उपलब्ध नाहीत तेव्हा गंभीर स्वरूपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करून रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात.